मराठी वैभव, मराठी माणूस आणि वैभव काय राव थट्टा करता का? ठीक आहे, ही थट्टा नव्हे, हा कार्यक्रम आहे. हे वैभव, मराठी वैभव म्हणजे मराठी संगीताबद्दल, नाट्याबद्दल आणि साहित्याबद्दल. तसं म्हटलं तर इंटरनेटवर मराठी संगीताच्या अनेक वेबसाईट तुम्हाला माहीत असते, पण मराठी वैभव या कार्यक्रमात गाण्याबरोबर संगीताबरोबर गंमत जमत असते, मुलाखती असतात योगाबद्दल, बागकामाबद्दल आणि मराठी विश्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल माहिती असते. चालच तर हा कार्यक्रम शनिवारी दुपारी 12 वाजता तुमच्या फुरसतीच्या वेळेवर प्रसारित होतो. इंटरनेटमुळे जगात कुठेही हा कार्यक्रम ऐकता येतो. परवाच माझ्या आर्मेनियामध्ये राहणाऱ्या भाचीनं हा कार्यक्रम ऐकला, तिला तो खूप आवडला, तेव्हा तुम्हीही अवश्य ऐका. मी तर हा कार्यक्रम रेडिओवर ऐकूच शकत नाही, पण कम्प्युटर फोब असून कम्प्युटर ऐकतो. तेव्हा मराठी वैभव, मी प्रकाश लोथे, मराठी वैभवला व त्यांच्या श्रोत्यांना माझ्या अनेक शुभेच्छा.